यशया अध्याय 20। अश्शूर देशाचा राजा सर्गोन याने पाठविल्यावरून तर्तान अश्दोद येथे आला व त्याने अश्दोदाशी लढून ते हस्तगत केले। त्यावेळी अमोजाचा पुत्र यशया याच्याद्वारे परमेश्वर म्हणाला, जा आपल्या कमरेचे गोणताट सोडून टाक, आपल्या पायातला जोडा काढ। त्याने तसे केले, तो उघडा व अनवाणी चालला। तेव्हा परमेश्वर म्हणाला, 3 वर्षेपर्यंत मिसर व कूश यास चिन्ह व विस्मय व्हावा म्हणून माझा सेवक यशया उघडा व अनवाणी चालला। तसा अश्शूर देशाचा राजा मिस्रातील बंदीवान व कुशाचे हद्दपार केलेले तरुण व म्हातारे यास उघडे अनवाणी व उघड्या कुल्ल्यांनी मिसर देश फजित व्हावा म्हणून घेऊन जाईल। ज्या कुशाची त्यांनी अपेक्षा केली व ज्या मिसर देशाची त्यांना घमेंड वाटली त्याच्यामुळे ते घाबरे व लज्जित होतील। त्यासमयी या समुद्रतीरचे रहिवासी म्हणतील, पहा अश्शूरच्या राजापासून आम्हास सोडवावे म्हणून आम्ही ज्याची अपेक्षा केली, ज्याकडे आम्ही सहाय्यार्थ धावलो त्याची अशी गत झाली, मग आमचा निभाव कसा लागेल।